प्यारे श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्रिय दोस्तालोडित इत कार्यक्रम तुन केजन वाले सबे भाई लोगों ननी सेलकनु प्रभु यीशु न नाम ते नव सेवा प्यारो भाई लोगोडित सच्चो सरी कार्यक्रम ते मियो सप्ता उन्दी बार फिर स्वागत है। माकुन आशा है कि मट सबे प्रभु यीशु न दया ते चंगो भलो हईट होए उन्दे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजा न जरिया ते मिकुन सब तुन आशीष पुट्टी तहोए यदित कार्यक्रम तुन केंजा न बाते मिया मन ते भांगे भी सवाल पैदा आईता होए ते या फिर मीवा भांगे प्रार्थना निवेदन होए ते इमड माकुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमड बीवांग चिट्ठी न जवाब जरूर सीखम प्यारो भाई लगोड़ इमड अपनो चिट्ठी ते मीवा पुरु पुरु पता लिखे किसी रॉकेट आप भी अमट मीवा सवाल ता जवाब आसानी तलसी सके मायकम। धन्यवाद दोस्ता लोडित इमड माकुन चिट्ठी लिखे किसी रोतित अमड बीवांग चिट्ठी पढ़े मातम पढ़े मासे कुन मन ते खूब खुशी आत प्यारो भाई लगोड़ अनि सेलक नीट इमड माकुन ई होने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमड मीवांग चिट्ठी ना आशा की कम ते वड़ भाई लगोड़ अनि सेलक नीट अमट अपनो नेट आईत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू कहना मुन्ने प्रभु ईसुन से प्रार्थना की कम प्रभु जी अमट सब उन दिवार फिर सचो मन तल नी करो वाई तलम अंडे अमट निकुन सचो जीवा तल धन्यवाद से आतलम की इमामा कुन पिजड़ा समय ते चोको भलो इरती अंडे अबे लुगुस चंगो भलो इरतो नी इद मांदित लाई भी अमट निकुन जीवा तल धन्यवाद से आतलम ये प्रभु नी इमा माकुन बहुन आशीष सियातो नी अहुने इमा सब तुन आशीषिम इद्दे मावा नी से बिनती आन उन्डे माकुन आशीष सिम के नीवा पवित्र वचन तुन अमट ग्रहण किसी सके मायकम ये प्रभु नी इमा महानयी इमा राजा नोल राजा लांदी प्रभु नोल प्रभु आंदी नी से मैं से दुनिया ते बोले हिले माव विश्वास सिर्फ नी पर होई इमा सब कुछ किस सके मायतो नी नीलाई बांगे भी काम कठी नहीं ले धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिंती तुन किंस्ती धन्यवाद ता संग ने बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तले की तुना आमीन इहुने आई प्रिय दोस्तालोडित नैन मट अपनो कार्यक्रम ते गिनती नाम ता किताब तल 13 अने 14 पाठ ना अध्ययन किसी रहे मायकम दोस्तालोडित अमट पुरानो नियम ता किताब तल गिनती नाम ता किताब तल उन्दी खाक नल अध्ययन किसी रहे मातुरम प्रिय केंजन वालर दोस्ता लोडित नैन मठ अपनो कार्यक्रम ते 13 अने 14 पाठ ता अध्ययन किसी रहे मायकम पिज्जड़ा कार्यक्रम ते अमट पढ़े मातम की हारून अने मरियम प्रभु नोल प्यारो सेवक मूसा ना बुराई की तोड़ अंडे प्रभु इदमांदितुन बुरो माने मातुल वो नगुस्सा मरियम पर रो भड़के मासिया उन्हें अध्ययन कोड़ता रोकताल सजा पुड़तु पर मूसल प्रभुन से प्रार्थना की तुल इदिन बात ते अध्यनी चंगो आसीहत उन्हें बपड़ लुगुस अत चको हल आसीता अटेम लुगुस सारो प्रजा हेसोरेत नाम ता जगत पर रोहे रुके मासी रहे मात याने की येडुं दिया ना बात ते वोड़ अगटल पस्सी कुन पारा नाम ता ढंगुडे ढेरंग लगे की तोड़ म्यमन ते उन्दी विचार जरूर वायता होई की बुराई ता पाप हारून अनी मरियम रंटे मिले मासिकुन किसी मत तोड़ पर परमेश्वर दाऊ हारून तुन सजा हलसे बोल मिगुन ख्याल होए कि हारून परमेश्वर ता जरिया ते भक्तल बने मातो रहियुल यदि बोल कोड़ी आसी हन्नल ते उन भक्ता न काम क्या ना हुकुम हलपुटवल उन्डे इद रंग ने इस्राएल तकरुम परमेश्वर अनि वोड़ा नड्डुम बांगे संबंध हलमनवल उन्डे इद्दिन लाई परमेश्वर इद परिवार ता परेशानी ता कारण अपनो फड़ुल भक्ताल हारुन तुन इस समय ते सजा हलसे बोल उन्डे दूसरो खाक अमट इद बिहुड़तम कि हारुन खुद अपनो पाप नु माने किसी कुन मूसन से प्रार्थना की तोड़ सजा ता कारण रंटे ना जलन मत्ता पर मरियम ईपी मुखियाल मंजिता हारून इत किस्सा ते नीताल हलमत्तुल हारून स्वभाव तल डरपोक अनि जल्दी ता समझौता क्यान वाले कमजोर व्यवहार तोल मानवाल मत तोल बहुन मठ निर्गमन 32 पाठ ते पढ़े मासी रहे मातोलम की वोड प्रजा तसंग ने वरिसी कुन समझौता किसी ये तुल उन्हें सोनो ता पैया बने किसी कुन वोड़न पिस्तोल परमेश्वर ता जगत पर रो भक्ति क्या लाई सिसी सीतुल प्रिय केंजन वाले दोस्त लुड़ेट ने नमट गिनती नाम ता किताब तल 13-14 पाठ ता अध्ययन शुरू की कम यू पाठ मा कुन क्रिया ता देश तक रोम अवन पर रो वायन वाले मुसीबत न बारे ते भते क्या ताई यू पाठ न खास मादिंग आंदू 12 मानसा लोडून कनान देश ता छान बिन क्या लाई रोहता ना इसराइली लोगोड कादेश भरने मुलुक ते अवसी हत्तुड इत क्रिया ता देश ता नाटे तुन बने क्या ताई इत पाठ जासूस नू रोहता ना संबंध ते कुछ मादे नू चौको वहता ताई छान बिन क्या वाले चुनाव येड़ा काम येड़ा व्यवहार सच्चो अने ठीक ठीक खबर तताना इद्देना संगने हिरण रंग नोड़ छान बिन क्या वाले झुंड ना बारे ते भी बते क्या तोड़ इवरण ते झुंड ना रण अलग अलग सला विचार मंजिता देश ते छान बिन क्या वाले डुन रोहताना विचार बोना मत्ता बड़ांगित परमेश्वरता विचार मत्ता बड़ांगित परमेश्वरता विचार मत्ता की सारो देश ता छान बिन आयना चाहिए माकुन इग्गा इवन लाक्षी रहे माता है कि जासूस रोहता न सला परमेश्वर ता खाक नल मत्ता पर इदेना सही जवाब माकुन व्यवस्था विवरण उन्दे पाठता 20 वचन तल 23 वचन ते पुटल अग्गा अन्नमी से इतन इमट एमोरिडा मट्टा वाले देश ते वासी हत्तेट इदन माउल परमेश्वर दाऊ माकुन स्यातुल हुलट अदेश तुन मीवर परमेश्वर दाऊ मीवर सामनो किसी स्यातुल इदन लाई अपनो पुरखानोल परमेश्वर प्रभु ना वचनता अनुसार अध्ययन पर रो तरियाट उन्हें अध्ययन अपनो अधिकार ते ये चीये नट ना तो इमट वरी मट उन्हें ना ही मीवा मन कच्चो आई उन्हें इमट सब नकारों वासी इंदला तुड़की अमट अपनो मुन्ने मानवा लोडुन रोहतिसी का बोल अदेश ता पता लगे किसी कुन माकुन इस संदेश से विड़ की बेनसर्री आसी कुन ताकना अरल उन्ड बेना बेना नाटे सोडिताना अरल इद मादितल प्रसन आसी कुन अन्ना मी इपिटल बारा मानवा लोड याने की अलग अलग पाड़ीताल उन्दी उन्दी मानवा लोडुन आस्तो ना 22 वचन ते साप मांदी वह तोड़ा युड़ की इमट सब न करूं वासे कुन इत्तुड़ की अमट अपनो मुन्ने मानवा लोड़न रोह कम की वोड माल लाई देश ता छान बिन केविड अंडे पता लगे केविड इग्गा साप पता लगीता है कि इत परमेश्वर दाऊ ना विचार हल मत्ता के कनान देश ते छान बिन क्यान वाले डुन रोहेड छान बिन क्यान वाले डुन रोहताना कमजोरी अनि वरिताना छिन्नाद इदन ताल तो इहुन लगी ताई की वोड़ुन अग्गा टोड़ लोगोड़ुन डर मत्ता उन्डे इस संभव भी आसे सके माई ताई बाड़ी की हजारों साल तक गुलामी ते मंजी मंजी वोड़ इहुन सोची भी हल मासे सके मायड हुए कि अमट बिने देश पर रो अधिकार भी किसी सके माई तोड़म गुलाम तोल अधिकारी भी बने मासी सके माई तोड़म इदे भय अनि कमजोरी ता कारण वोड़ छान बिन क्यान वालेडुन रोहता लाई परमेश्वर दाऊन से आज्ञा ये तुड़ 23 वचन ते अमट पढ़माई तुलम की परमेश्वर दाऊ वोड़ुन इतुल की इद मांदी तल नाकुन खुशियात पर इग्गा इद मांदी जरूरी है कि छान बिन क्यान वालेडुन रोहताना इसराइल लोगोड़ा अविश्वास तुन बते क्या ताई यड़ परमेश्वर पर रो पूरो रूप तल विश्वास हल किसी रहे मायोड़ दोस्ता लुड़ीट परमेश्वर मुन्ने टले देश तछान बिन किसुची रहमत तो लयुल वोल बुन बुन तुन पुंदा तोल वोल याने प्रभु यीशु देश तबारे ते सब कुछ पुंदा तोल पर परमेश्वर दाऊ असमय लुगुस वोडुन अ देश ते हल रोनल अपोल लुगुस वोडुन पुरो रूप तल इद विश्वास हल आसी हन्नो की अमट इ देश तुन अपनो अधिकार ते ये ची सके माई तोल हयुल प्यारो भाई लोगोड़ीट परमेश्वर ता ढंग फड़ा निरालो है। परमेश्वर दाउ भयंकर परेशानी तुन मानवन सामनो पूरो रूप तल वायस्या तुल। आप ही परमेश्वर ता बचे कैन वाले शक्ति ता महत्व तुन पुंज सके मायकम आना लय सोड़ मानवालोड़ इन्ना के केंस तो न हयन की अमट नैन फड़ा मुसीबत तल बचे मासी हत्तन मालूम हल्ले अमट बेन अच्छा काम किसी मत तोलम की अमट पिस्सी हत्ता दोस्त लोड़ ये तोड़ लोगोड़ परमेश्वर तुन महिमा हलसे वो अपनो ही मांदी तुन ऊंचो इर्री तोड़ हयुड़ की मामा भलो काम तकारण अमट पिस्सी हत्तम बड़ा परमेश्वर खास काम हल के बोल परमेश्वर दाऊ इसराइल लिडुन इज्जत क्या ना चाहे माय तुल की बेना देश अन्ना मियो अधिकार ते सिसी रहे मातो ना अदन वास्तव ते इमाट बपोले भी हल मैसी सके माय बेट पर अन्ना इद कठिन काम तुन भी मिलाई सरल की का छान बिन क्यान वाले लोगोड़ काम ते ये तना इत पुरानो जमाना तोड़ लोगोड़ा रीति रिवाज मत्ता इधर कारण इत आशी सके मायता है कि बोल लोगोल मुखियन राजगादी से सी मत्तोड़ वर्षियानो मानवालोड़ मत्तोड़ उन्हें छान बीनता काम तलाई नौजवान मानवालोड़ा जरूरत मत्ता पर समान ते ये बोले सियानो मानवालोड़ से कमहल मत्तोड़ पिद्दड़ा वचन ते अमट पढ़े मातम की इग्गा छान बीन क्यान वालेड़ा चुनाव आत पर अमट सिर्फ रण मानवालोड़ ईपी ज्यादा ध्यान सी कम वो आंदोल केलब अने हो से यहोशु येड़ वो मानवालोड़ आंदोल येड़ मैया ना खबर अरिवातुल इदे कारण तल इसराइलड़ मैसियतुड़ 16 वचन ते अमट पढ़े मातम के नून नुल मर्री होसे न फड़ोल मूसल यहोशु इर्तुल 17 वचन तल 20 वचन लुगुस अमट छान बिन क्यान वालेला काम क्या न बारे ते अध्ययन की कम छान बिन क्यान वालेड़ इंगा देश ता रूपा सोड़िता नहीं उन्हें वोड़ुन बड़ंग क्या नहीं इवचन वोड़ुन साव वहची सीतु 21 वचन ते अमट छान बिन क्यान वालेड़ा व्यवहार ता बारे ते पढ़े माई तोड़ हमात कनान देश ता उत्तर दिशा ता खाक बसे माता है लो वो हमात ता मतलबान हमात ता ढूढ़ू इदरंग ने वोड़ा यात्रा देश ता दक्षिण हिस्सा ताल शुरू आसी कुन उत्तर तखा खंजी रहे मातोड़ हयोड़ छान बिन क्यान वाले देश ता पूरो पूरो मांदिंग ना पता लगे की तोड़ प्यारो भाई लोगोड़ अनि सेलक नेट यदि वोड़ क्रिया ता देश ते इत पड़ोडे उन्दी किताब लिखी किसी सेवड़ते फड़ा अच्छा आयवल इत देश ता बारे ते पूरो जानकारी इंदोड़ इ गराक्षस जाति तोड़ लोगोड़ भी मत तोड़ इस सारो जगह ता लंबाई 250 मील करीबन मंजीता और इस दिन पूरो क्यान लाई करीबन 40 दियाना समय लगतो यानी कि 40 दियाना बाद ते देश ता भेद अरिकोन अपनो जगत पर रो मलसीवा तोड़ आमा ठुड़ी तोड़म की छान बिन क्यान वालड़ बेना सबसे मुन्ने नाटे ना कनान देश ते खोज बिन की तोड़ अत हेब्रोन नाटे मत्ता प्यारो भाई लोगोड़ अनि सेलक नेट 40 दियाना बाद ते छान बिन क्यान वालड़ अपनो अपनो खबर अरिकोन मलसी वायतोड़ वोड़ा खबर परमेश्वर दाउ नजरिया ते वंग तलवाले सभी मांदिंग पर रो विचार की तोड़ उन्डे वोड़ वहतुड़ किया देश पाल अने फूकी रस्ता पुंगना ढोड़ाता देशान 28 वचन 29 वचन ते अमट हुड़ी तोड़म के 10 छान बिन क्यान वाले जरिया ते सच्चाई तुन दूसरो विचार ताल वहतुड़ वोड़ बते की तोड़ की अमट वोड़ लोगोड़ा सामनो टिटिंग ले का दीसी रहे मासी तोड़म अग्गा तो राक्षस मन तोड़ हयुड़ वोड़ खूब ताकत वाले हयुड़ प्रिय दोस्ता लोड़ बच्चोड़े इमट घबरे माय तोड़ होय ते इमट अपनो विश्वास तोन खोई किसी स्या तोड़ ओंडे यात समय ते दुख तकलीफ अने मुसीबत ओंडे भी ज्यादा दिसे रहे माइतांग पर सच्चाई ईदान के बपोड़ इमट विश्वास ते पक्को हयुट ते आपी इमट इवन इंदा तोड़ की परमेश्वर ना व फड़ा परेशानी ताल भी महान हयुल इंगा मा करूम 12 छान बिन क्यान वाले जरिया ते शीतल वाले खबर ता पूरो चित्र है वास्तव ते खबर पूरो ರೀತಿ ತಲ್ ಸಚ್ಚೋ ಮತ್ತ ಪರ್ವೊಳ ವ್ಯಥನಿಪಿ ಫರಕ್ ಮತ್ತ ಯಾನೆ ಕಿ ಸಚ್ಚಾಯ್ತೋನ್ ರಣ್ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ತರಿಕತೆ ವ್ಯಚಿ ಮತ್ತೋಳ್ ದೋಸ್ತಲೋಡಿಟ್ ಇದುವಳ್ ಲೋಗೋಳ ಚಿತ್ರಾನ್ ಯಡ್ ಸಂಗ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಂದುಲ್ ಪರ್ ಯಡ್ ಲೋಗೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಹಲ್ಮತ್ತೋಳ್ ಇತ್ ಕಲಿಸ್ಯ ತ ಚಿತ್ರ ಹಲಾಯೋ ದಸ್ ಲೋಗೋಳ್ ಬಹುನ್ ಇಂಜಿ ರಹಮಾಸಿ ತೋಳ್ಕಿ ಇದ್ ಮಾಂದಿ ಜಾದಾ ಸಚ್ಚೋ ಹೋಯ್ ಭಯಡಿಟ್ ಸಂಸಾರ ತ ರೀತಿಯಾನ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹಲ್ಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಭೀಡ್ ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹಲಾಯೋಲ್ ಓಲ್ ಆಸ್ ತೋಲ್ ವಾಲೆ ಲೋಗೋಳೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಆಂದೋಲ್ ಬಿವಾಂಗ್ ಬಳಂಗ್ ಹಾಲ ಥೈ ಈ ಮಠ ಕದಂ ಕದಂ ಪರ್ರೊ ಹರೆ ತೋ ಹಲ್ ಮೈವಿಟ್ ಈ ಮಠ ದುಃಖತೆ ಪೂರೋ ಜೀವನ್ ತೋ ಹಲ್ ಕಾಟೆ ಕೇವಿಟ್ ಮೀಸೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ನಾರಸ್ ತೋ ಹೇಲೆ ಈ ಮಠ ಅಪ್ನೋ ಆಪ್ತಾ ಜಾಂಚ್ ಕಿಮ್ಟ್ ಕಿ ಮೀ ವಿಶ್ವಾಸ ತಾ ಬಳಂಗ್ ಹಲ ಥೈ ವಿಶ್ವಾಸ ತಲೆ ಈ ಮಠ ಸಬ್ ಕಾಮ್ ತೆ ಮೈಸಿ ಸಕೆ ಮೈ ತೋಳಿಟ್ ಬಿನ ವಿಶ್ವಾಸ ತೆ ಬಾಂಗೆ ಹಲಾಸಿ ಸಕೆ ಮಾಯೋ ಈ ವಚನ ತೆ ಅಮಟ್ ಹುಡ್ಕಂ ಕಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಅಪನು ಸಂಕ ಅವಿಶ್ವಾಸ್ತ ಕಾರಣ ಪ್ರತಿಜ್ಞಾತ ದೇಶತೆ ಸುಳಿತನ್ ಲೈ ಮನಕಿಸಿ ಸ್ಯಾತೋಳ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಇತಲ್ ಜಗತ್ ಪರೋ ಹೈಯೋಳ್ ಬೇಗ ಓಳುನ್ ಪಕ್ಕ ವಿಚಾರ ಕ್ಯಾನ ಹೈ ಕಿ ಓಳ್ ಅತ್ ಕಿಡಿಯ ತದೇಶತೆ ಸುಳಿತಾನೋಳ್ ಯಲ್ಲೆ ಅಮಟ್ ಹುಡ್ಕಂ ಕಿ ಓಳ್ ಆ ದೇಶತೆ ಸುಳಿತನ್ ಲೈ ಮನಕಿಸಿ ಸ್ಯಾತೋಳ್ ಇದ್ದನ ಕಾರಣ ಓಳ ಅವಿಶ್ವಾಸ್ ಮತ್ತ ಇಬ್ರಾ ನಿಡ್ತ ಕಿತಾಬ್ ತುನ್ ಲಿಖೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಅಪನು ಚಿಠಿ ತೆ ಮೂನ್ ಪಾಡ್ತ 17 ವಚನ ತಲ್ 19 ವಚನ ಲುಗುಸ್ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಕ್ಯಾ ತುಲ್ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ರಣ್ ವಿಸಂಗ್ ಸಾಲ್ಕನೆ ಬೋಳ್ ಹಿನ್ನಲ್ ರೂಢ ಹೆಮಾಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಬೋಳ್ ಹಿನ್ನಲ್ ಬೋಳ್ ಪಾಪ್ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಮರುಸ್ಥಲ್ ತೆ ಓಳ್ ಸಾಸಿ ಬೆಹತ್ತೋಳ್ ಅನಿ ಬೋಳ್ ಹಿನ್ನಲ್ ಕಿಡಿಯ ತಿಂಜಿ ಇತ್ತುಲ್ ನಾವ ಆರಾಮ್ ತ ಜಗಾತೆ ಬಪ್ಪೋಳ್ ಹೆಲೆ ವಾಯೋಳ್ ಬೋಳ್ ಹಿನ್ನಲ್ ಬೋಳ್ ಓನ ಮಾಂದಿ ಹೆಲೆ ಮಾನೆ ಕೇವೋಳ್ ತೆ ಇಹುನ್ ಹುಡಿತೋಳ್ ಕಿ ಓಳ ವಿಶ್ವಾಸ್ತ ಕಮಿ ಆಯನ್ ಹಿನ್ನಲ್ ಓಳ್ ಹೆಲೆ ಔಸಿ ಹನ್ನೋಳ್ ಇದರಂಗ್ನೆ ಅಮ್ಮಟ್ ಹುಡಿತೋಳಂ ಕಿ ಇದು ಓಳ ಅವಿಶ್ವಾಸ್ ಮತ್ತ ಇದು ಓಳುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಹಾನ್ ಆಶಿಸ್ತಲ್ ವಂಚಿತ್ ಕಿಸಿ ಸೀತ್ ಅಮ್ಮಟ್ ಛಾವ್ನಿ ತೆ ಆಳನ ಕಿಲ್ಪೆ ಮಾಯನ ಕೆಂಚಿ ರಹೆ ಮಸಿತೋಳಂ ಇದ್ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಲೋಕೋಳ ಮಿಲೋಜೋಳೋ ಭೀಡಾನ್ ಯೋ ಲೋಗೋಳ್ ಅವಿಶ್ವಾಸ್ತ ಕಾರಣ ಆಡ್ಸಿ ರಹಮಾತೋಳ್ ಚಿಲ್ಲೆ ಮಾಸಿ ರಹಮಾತೋಳ್ ನರಕ್ ತೆ ಹಂದಾನ ಕಾಮ್ ಕಿತೋಳ ಯೋಳ್ ಸಬ್ಸೆ ಬುರು ಹಾಲತ್ ತೆ ಹರುನ್ ಅನಿ ಮೂಸಾಲ್ ಹಯ್ಯುಲ್ ಸಾಯದ್ ಬೋಳ್ ಇಹುನ್ ವಿಚಾರ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತೋಳ್ ಹೋಯ್ ಕಿ ಇದ್ದೆನ್ ಸೆ ಅಚ್ಛಾ ತೋ ಇದ್ ಆಯಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾಕುನ್ ಮೋತ್ ಸಿ ಸಿವಿಲ್ ಬದರಂಗ್ ನೆ ಯಡ್ ಸೆ ಪೀಛಾ ತೋ ಛೋಟೆ ಮಾಯಿ ಯಡ್ರಂಟೆ ಅಗ್ವಾಲೋಳ್ ಚುಟ್ಟಿ ಯಚ್ಚಿಕುನ್ ಬೇನೈ ಮಟ್ಟತ್ ಪರ್ರೋ ಆರಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಹಲ್ ಹಂಜಿ ಸಕೆ ಮಂದೋಳ್ ಬೋಳ್ ಬೇನೈ ಆಶ್ರಮ ತೆ ಬಿ ಹಲ್ ಹಂಜಿ ಸಕೆ ಮಾಯೋಳ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಪ್ರಜಾ ಇಚ್ಚೊ ನಿಸ್ತತೆ ವಾಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಕಿ ಓಳ್ ಮೂಸನ್ ಅನಿ ಹರುನ್ ತ ಸಂಗ್ ಸಂಗ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದೌನ್ ಪರ್ರೋ ಬಿ ಕುಡ್ಕುಳೆ ಮಾಸಿ ರಹಮಾಸಿ ತೋಳ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಬಳಾಂ ಬಿ ಕುನ್ ಖ್ಯಾಲ್ ತೆ ಹೈ ಕಿ ಕಿಡಿಯ ತ ದೇಶ ತೆ ಬೋಳ್ ಸುಡಿ ತೋಳ್ ಓಳ್ ಏಳೆ ಛವಂಗ್ ಮತ್ತೋಳ್ ಯಾನೆ ಕಿ ಮುನ್ನೆಡ ಪೀಡಿ ಇದ್ ಪುರಾನು ಪೀಡಿ ಅಪನೋ ಛವಂಗ್ ನ ಕೀಪನ್ ಲೈ ಆಡ್ತಾಕೆ ರಹೆ ಮಾಸಿಯತ್ ಸಚ್ಚಾಯ್ ತೋ ಇದಾನ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ಛವಾನು ಕೇಪನ್ ಲೈ ಪೂರು ಫಿಕರ್ ಮಂಜಿತ ಅಂಡೆ ಓಲ್ ಅವು ಛವಾನು ಕಿಡಿಯಾತ ದೇಶ ತೆ ಔತ್ತುಲ್ ಯಡ್ ಛವಂಗ್ ಪರ್ರೋ ಮಿಸರ್ ದೇಶ ತ ಕಮ್ ಅಸರ್ ಮತ್ತ ಯಡ್ ಜನಂ ತಲ್ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಅಚಂಬೋ ಕಾಮ್ ಕುನು ಹುಡ್ಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಓಳ್ ಬಾದುಡ ಖಂಬಾ ಅಂಡೆ ಕಿಸ್ತ ಖಂಬಾ ತ ರೂಪ್ ತೆ ಪ್ರಭುನ ಅಚರಸ್ತ ಕಾಮ್ ಕುನು ಹುಡ್ಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಓಳ್ ಪ್ರಭುನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀಂದೋಳ್ ಯಡ್ ಮಿಸರ್ ದೇಶ ತೋಳ್ ಗುಲಾಮ್ ಹಲ್ಮತ್ತೋಳ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸ್ವತಂತ್ರ ಪ್ರಜಾ ಮತ್ತೋಳ್ ದೋಸ್ತ ಲೂಡಿಟ್ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಸ್ವರ್ಗ ತ ಡಡಿತ್ ಕರುಂ ಔಸಿ ಕುನ್ ಭಿ ಆಪಿ ಸೋಳಿಸಿ ಹಲ್ಸಕೆ ಮಾನಲ್ ಆ ಮಠ ರಣ್ ಮಾನ್ವಾಲೋಳ್ ಯೌಸು ಅನಿ ಕೇಲಬ್ ತೋನ್ ಹುಡಿತೋಳಂ ಯಡ್ರಂಟೆ ಭಿ ಅಗ್ಗ ಖಬರ್ ಅರಿ ಕುನ್ ವಾಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಬಹುನ್ ದಸ್ ಛಾನ್ ಬಿನ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಳ್ ಅರಿ ವಾಸಿ ತೋಳ್ ವುಳ ಮಾಂದಿ ತೆ ಫಿರ್ ಫರ್ಕ್ ಮತ್ತ ಫರಕ್ ಸಿರಪ್ ಏಳ ವ್ಯಹತಾ ನಿಪಿ ಮತ್ತ ಬಾಳಿಕಿ ಏಳ ಅಪ್ನು ಖಬರ್ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಸಾಮೇಲ್ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೂಸನಿತ್ತುಲ್ ಒಳ್ಳೋಗೋಳ್ ಬಪ್ಪೊಳ್ಳುಗುಸ್ ना वा इनकार कीता के मना नोड उन्डे ना वंग सब अचंबो काम कनु होड़न परो भी बपोड़ तक ना परो विश्वास हल्की नल अन्ना वोड़ुन भयंकर बीमारी तल जिक्का उन्डे वोड़ा निजी हिस्सा तल वोड़ुन टंसीसी का उन्डे नीचे उन्दी जाति पैदा की का बहुनत फड़ा अनि ताकत वाले आयल मूसल परमेश्वर तुन इतुल आपी तो मिस्री लोगोड़ बोना नड्डुम तल इमा अपनो शक्ति बते किसी कोन वोड़ लोगोड़ुन टंसी अरी वातो लयुन यून किंजा नोड उन्डे देश तोड़ बनन वाले लुन वेहता नोड वोड़ तो इहुन किंस तोड़ हयुड़ की इमा जो परमेश्वर आंदी ये लोगोड़ा नड्डुम ते मंदा तोनी हयी उन्डे चौक को दीसी तोनी उन्डे नीवा बादुड़ वोड़ परो रुके मासी मनताई उन्डे इमा दिन ते बादुड़ा खंबा ते उन्डे रात ते किस तक खंबा ते आसिकुन यड़ा मुन्ने मुन्ने ताक्सी रहमातोनी इदेला यदि इमा ये लोगोड़ुन उन्दी बार ते जोक्सी वाट काम ते बेना जातिंग नीवांग मादिंग केंस तोड़ा युड़ वोड़ इंदानुड़ की प्रभु वोड़ लोगोड़ुन अदेश ते जेन वोल वोड़ुन स्याना किरिया तिंजी मत तोड़ अहुची हल सके मायोड़ इत कारण वोल वोड़ुन डंगुडे जितोड़ा युड़ ते इंगा प्रभु न शक्ति ता महिमा नीवा इत कहना ता अनुसार आई की प्रभु परमेश्वर गुस्सा क्या निपी धीरज इरन वाले उंडे फड़ा दया क्यान वाले आंदोल उंडे अधर्म अनि गुनातुन माफ क्यान वाले आंदोल पर वोल दोषीडुन बदरंग ने निर्दोष हल ठहरे किनल उंडे पुरखा लोड़ा अधर्मता सजा वो नोड़ मर्क नु उंडे नाती पंती नु स्यातोल हयुल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस देत माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gondi@radio882.com